गणेशाच्या सहवासाने घरी दारी सगळीकडे आनंद उत्साहाला उधाण आलेले असते. भक्त अकंठ भक्तिसुखात बुडालेला असतो. आणि मग तो दिवस येतो निरोपाचा, अनंत चतुर्दशीचा. आपल्या घरात इतके दिवस आपलाच झालेला गणपती बाप्पा आता आपला निरोप घेणार या भावनेनेच भक्ताला गलबलून येते. ओठांवर गाणी पण डोळ्यात पाणी अशी साऱ्यांची अवस्था होते. अशाच अवस्थेत भिजलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला जातो आणि बाप्पाला विनवणी केली जाते, गणपती बाप्पा मोर या, पुढल्या वर्षी लवकर या, पुढल्या वर्षी लवकर या.